मग देदन बोलायला सुरुवात केली आहे तिच्याशी. कशी तरी थोडीशी हिंमत जमून, पण मग वाटलं की हे इतकं कठीण नव्हतंच, की जमू शकलं असतं. आणि मग एके दिवशी सगळं फार स्वस्त असतं, कसलीच घाई नाही, गडबड नाही. एक संध्याकाळ मी आणि ती आणि पहिल्यांदा जमून आलेल्या गप्पा, अस्वस्थ क्षणांच्या गप्पा, तिच्या नजरेत डोकावून तिच्यासोबत हसत तिच्याशी मारलेल्या गप्पा. संध्याकाळची हवा तुला स्पर्श करते आणि तू मला, तू शेजारी असताना मी इतर कुठे पाहणार, तू शेजारी असताना मी इतर कुठे पाहणार, पण क्षणभर जरी नजर हलली तरी हवेतला तुझा गंध मला नाजूक स्पर्श करत राहतो आणि माझ्या नजरेपासून सगळं जग पुन्हा पुन्हा तुझ्यात सामावत राहतं. ही संध्याकाळ अस्वस्थ करते आणि तुझा स्पर्श मला जर ही वेळ स्तब्धतेत घडी मारून कुठेतरी लपवून ठेवता आली असती तर निदान त्यामुळे तरी ही संध्याकाळ संपणार नाही आणि पुन्हा कधीतरी ती मिटलेली घडी उघडून तुझ्या नजरेत डोकावून याच अस्वस्थ क्षणांशी पुन्हा गप्पा मारता येतील. तसं मी क्वचितच बोलतो, पण तुझ्यासाठी माझे डोळे आणि कानही उघडे असतात, ते सुद्धा माझ्या इतके आतुर तुझ्या हसण्यासाठी. तू मात्र अभानपणे बोलत राहतेस, बराच वेळ मध्येच रमतेस, मग हसतेस. मी आधाशासारखं तुझं हास्य पिऊन घेतो आणि मग पुन्हा वाट पाहत राहतो तुझ्या नव्या हसण्याची. तुझे ओठही सहज हलत असतात आणि माझी नजर माझ्याही नकळत तुझ्या ओठांवरून फिरते. जणू तुझ्या नजरेत चमकणारी संध्याकाळ पुन्हा उतरून तुझ्या ओठांवर यावी आणि मग तुझ्या ओठांना स्पर्श करण्याची उत्कट इच्छा कितीतरी वेळ मनात वर खाली होत राहते. मी फक्त तरीही तुझ्या बोलण्याला मान हलवत राहतो, मग सगळं थांबून तुला पाहत राहतो. तुझे वाऱ्यावर हलणारे विस्कटलेले केस, तुझी नजर, त्यातली मावळणारी संध्याकाळ, तुझे गाल, तुझे ओठ आणि मनाच्या तळाशी रुंजी घालणारा तुझा हळूवार हास्य. मग तूही थांबतेस आणि माझ्या जवळ येत विचारतेस, काय झालं? मी म्हणतो काही नाही, पण बहुतेक तुला ते उत्तर पटत नसावं. तू रोखलेल्या नजरेने माझ्याकडे क्षणभर पाहतेस आणि मग अगदी नाजूक हसतेस. तुला तुझं उत्तर मिळाल्यासारखं मग तूच विचारतेस, निघूया का? मग तूच विचारतेस, निघूया का? आणि मग मात्र माझी त्या क्षणांशी मिठी घट्ट होत जाते, इतकी घट्ट की वेदना होऊ लागतात आणि हे अस्वस्थ क्षण अधिक अस्वस्थ होऊ लागतात. या क्षणांची घडी बंद होण्यासाठी आतुर होऊ लागते. केवळ ही संध्याकाळ अशी संपूर्ण आहे, आणखी थोडा वेळ नाही थांबता येणार. मनात येतं पण मी विचारत नाही. विचारांच्या गोंधळात मी अवघडत उभा राहतो. निदान भेटशील ना परत? मी विचारतो, तू फक्त मान हलवतेस आणि हसतेस. मी सुद्धा हसतो आणि स्वतःलाच विचारतो, या अस्वस्थ क्षणांतल्या गप्पा संपणार कधी? मग गमतीचं उत्तर येतं आतून, कदाचित या गप्पा संपाव्यात असं वाटत नाही.